मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आता फारोला काय करीतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो या लोकांस जाऊ देईल. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो या लोकांस जाऊ देईल. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो ह्यास आपल्या देशातून बाहेर घालवून देईल. मोशेला दुसऱ्यांदा झालेले पाचारण. देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, इसहाक व याकोब यास सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो, तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकांस मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिसऱ्यांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन, आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिसऱ्यांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम, इसहाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू जाऊन मिसराचा राजा फारो याला सांग की इस्रायल लोकांस तुझ्या देशातून जाऊ द्यावे. तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा, इस्रायल लोकांनी माझे ऐकले नाही तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठांचा आहे. या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला. मिसर देशातून इस्रायल लोकांस बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्रायल लोकांसंबंधी आणि मिसराचा राजा फारो यांच्यासंबंधी आज्ञा केली. मोशे आणि अहरोन यांची वंशावळ. त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख पुरुष हे. इस्रायलाचा पहिला मुलगा रौबेन, याचे मुलगे हानोक, पल्लू, हेस्रोन व कर्मी ही रौबेनाची कुळे. शिमोनाचे मुलगे यमुएल, यामीन, ओहद, याखिन, जोहर व कनानी स्त्रीपासून झालेला शौल ही शिमोनाची कुळे. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही गेर्शोन, कहात व मरारी. लेवीचे आयुष्य 137 वर्षांचे होते. गेर्शोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळांप्रमाणे हे लिबनी व शिमी. कहाथाचे मुलगे अमराम, इसहार, हेब्रोन व उज्जियल. कहाथाचे आयुष्य 133 वर्षांचे होते. मरारीचे मुलगे महली व मुशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही अमरामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली. तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले. अमरामाचे आयुष्य 137 वर्षांचे होते. इसहाराचे मुलगे कोरह, नेफेग व जिरुरी. उज्जियलाचे मुलगे मिशायल, एल्साफान व सिथरी. अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलिशेबा बायको केली. तिच्यापासून त्याला नादाब, अबिहू, एलाजार व इथामार हे झाले. कोरहाचे मुलगे अस्थिर, एल्काना व अबियासाफ ही कोरहाची कुळे. अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटीएलाच्या मुलींपैकी एक बायको केली. तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच. इस्रायल लोकांच्या सेना करून त्यांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले तेच हे अहरोन व मोशे. इस्रायल लोकांस मिसरातून बाहेर काढण्याविषयी मिसराचा राजा फारो याच्यापाशी जे बोलले तेच हे मोशे व अहरोन. मोशे व अहरोन यांना परमेश्वराने नेमून दिलेली कामगिरी. मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. त्या दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व मिसराचा राजा फारो याला सांग. तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा मी बेसुमत ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार?